chinimandi.com पॉडकास्ट।
तामिळनाडूतील पाण्याचा तुटवडा साखर कारखान्यांना मारक। पाण्याच्या कमतरतेमुळे तामिळनाडूतील साखर उद्योग अडचणीत आला आहे। ईआयडी इंडियन पॅरी लिमिटेड या साखर उद्योगाशी संबंधित असणाऱ्या कंपनीनं तामिळनाडूतील दोन कारखान्यांवर विशेष भर दिला आणि पॉंडेचेरी येथील कारखाना उसाच्या अनुपलब्धतेमुळे जवळपास बंद पडला आहे अशी माहिती मुरुगप्पा ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह अध्यक्ष MM मुरुगप्पन यांनी दिली। कंपनीच्या वेबसाईटवरील मतानुसार मुरुगप्पा ग्रुपचा ईआयडी पॅरीवर 44.89% हक्क आहे। ईआयडी पॅरी ही दक्षिणेतील एकच मिल तोट्यात नाही तर थिरुअरुरन शुगर्स लिमिटेड या कंपनीचंही उत्पादन उसाच्या तुटवड्यामुळं कमी झालं आहे। यामुळं कारखाने बँकांच्या कर्जामध्ये बुडाले असल्याचं कंपनीच्या वार्षिक अहवालात सांगण्यात आलं आहे। साक्षी शुगर लिमिटेड ही आणखी एक प्रमुख साखर उत्पादक कंपनीही गेल्या 2 वर्षापासून या आर्थिक अडचणींना तोंड देत आहे। जगातील लोकसंख्येचा विचार करता भारत 6व्या क्रमांकावर आहे, पण पृथ्वीवर केवळ 4% ताजं पाणी उपलब्ध आहे। पाणी रिसोर्सेस ग्रुपच्या मतानुसार 2030 पर्यंत पाण्याची मागणी 50% वाढेल। गेल्या 3 दशकांपासून चेन्नई येथील हुंडाई मोटार कंपनी आणि फोर्ड मोटार कंपनी पाण्याचा तुटवडा सहन करत आहे। 2018 मध्ये झालेल्या अत्यंत कमी पावसामुळं या गोष्टी घडत आहेत। हवामान खात्याच्या अंदाजानुसार भारतात मान्सूनची कमतरता आहे आणि संपूर्ण देश ही तूट भरून काढण्यासाठी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे। शहरातील हवामान खात्याच्या अंदाजानुसार तामिळनाडूमध्ये जूनमध्ये 38% पाऊस कमी झाला आहे। तामिळनाडूतील दक्षिण भारतीय साखर कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष पलानी जी पेरिसमय म्हणाले, ही स्थिती अशीच राहिली तर मान्सून अपयशी ठरण्याची चिन्ह दिसतात। या स्थितीत तगून राहण्याची 30% तयारी आमची आहे, पण कारखान्यांची स्थिती तशी नाही। बरेच कारखाने बंदही झाले आहेत।